सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर 9:35 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि जसं मी तुम्हाला थोडा वेळापूर्वी सांगितलं की आपल्या नाशिकचे महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि कितीतरी दिग्गज पर्सनॅलिटीज, पदाधिकारी या सगळ्यांसोबत काल रस्त्याची पाहणी झाली. संपूर्ण नाशिकच्या बाह्य रस्त्याची, बाह्य रिंग रोड जो आहे त्याची पाहणी झाली. आणि या संपूर्ण पाहणी प्रक्रियेमध्ये मी सुद्धा होतो. मी सुद्धा या सगळ्या मंडळींसोबत संपूर्ण शहराचा आढावा घेत होतो. आणि ह्या सगळ्या प्रवासात जो अनुभव आला तो आपल्या नाशिकचे माननीय महापौर श्री अशोक मुर्तडक सर आपल्यासोबत शेअर करताय.
आज मी स्टुडिओत नाहीये, आज मी गाडीमध्ये आहे आणि गाडीमध्ये एक दिग्गज पर्सनॅलिटी सोबत आहे. म्हणजे या गाडीत बसण्यासाठी भाग्य लागतं आणि आज ते माझ्याकडे अवतरलेलं आहे, उतरलेलं आहे. सध्या आपल्या नाशिकचे महापौर श्री अशोक मुर्तडक सर आपल्या सोबत आहेत. सर, कालच आपलं बोलणं झालं, परत आपण बोलतोय. गुड मॉर्निंग परत एकदा.
गुड मॉर्निंग.
आपण जी रस्त्याची पाहणी करतो आहोत आता, त्या पाहणीबद्दल आणि एकूणच रस्त्याच्या सिच्युएशन बद्दल काय सांगाल सर?
आज आम्ही जी बाह्य रिंग रोड आहे ती सगळी बघितली आहे. त्यामध्ये माझे आमचे सहकारी उपमहापौर गुरमीतजी बकास आहेत, स्थायी समिती अध्यक्ष सलीम मामा शेख, आमचे गटनेते अनिलजी मटाले, नगरसेवक निकोळेजी, कार्यकारी अभियंता आहेत ते, बांधकाम विभागाचे ते खुने साहेब, त्यांची सर्व टीम. आम्ही सर्व बाह्य रिंग रोड बघत असताना एकही रस्त्यावर खड्डा दिसला नाही. मुंबई नाका, सीबीएस अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमानी चौक, दिंडोरी रस्ता, गोरक्षनगर चौक, दिंडोरी रस्त्याच्या वाघेरा चौक, गिरणार रस्त्याच्या राऊ हॉटेल चौकामध्ये, नंतर पेट्रोडनी गेलो, आरटीओच्या बाजूने, आरटीओच्या रस्त्याने बाजूनी गेलो, कारवाला चौक, गुंजाळवाळा, अमृतधाम चौक, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने जत्रा हॉटेल चौक, बाहेर बाह्य रिंग रस्त्याचा नांदूर नाका, औरंगाबाद रस्त्याने हॉटेल मिरची चौक, आतील रिंग रोड रस्ता जेजूरकर माळा, संगमपूर, साकळी गाव, विजय ममता जंक्शन, कॅनल रोड जंक्शन, पाथर्डी गाव चौकात वळसा घालून पाथर्डी फाटा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने गरवारे जंक्शन, कांबर रिंग रोड रस्त्याने एक्सप्लो जंक्शन, पपया नर्सरी जंक्शन, त्र्यंबक रस्त्याने सातपूर महात्मा नगर चौक, मायको जंक्शन, मोडक पॉइंट, सीबीएस कॉलेज रस्त्याने कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रस्त्याने जयन सर्कल, पारधान फाटा, बाह्य रिंग रस्त्याने अमृत गार्डन, रामायण बंगला, असे आम्ही महानगरपालिकेच्या ऑफिस कडे पोहोचलो आहे. रुद्राने आमच्या बरोबर राहून पाहणी केली. कबाया आपले जे बाह्य रिंग रोड रस्ते बनलेले आहे हे अत्यंत चांगले रस्ते आहे. यामध्ये एकही खड्डा नाही. तुरळक जर समजा कुठे खड्ड्याचं प्रमाण असेल तर ते आम्ही पूर्ण लगेच आदेश दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना, का बोय ताबडतोब बुजवावे. आणि रुद्रा हे आमच्या संघ पूर्ण रस्त्याच्या प्रवासामध्ये पूर्ण होते. एकही ठिकाणी आम्हाला असा रस्ता खराब आहे असा जाणवला नाही.
नाशिक ही सिच्युएशन ह्या ह्या पर्टिक्युलर रस्त्यांची, बाह्य रिंग रोडची आपल्याला सरांनी सांगितली आहे. पण डेफिनेटली काही रस्ते जे आहे अंतर्गत भागातले त्यांची दुरुस्ती करण्याची गरज सुद्धा आहे. त्या संदर्भातही महापौर साहेबांनी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत, काही महत्वपूर्ण निधींबद्दल त्यांनी आपल्याला माहिती करून दिलेली आहे. थोडा वेळ तुम्हाला ते सगळं सुद्धा ऐकवतो. जस्ट स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहा.